श्रीराम। आपल्या परमप्रिय सद्गुरूंचा स्वामी माधवनाथांचा 94 जयंती उत्सव आपण सध्या साजरा करत आहोत। ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या न्यायाने स्वतः आत्मरूप होऊन इतरांनाही आत्मरूप होण्याचा मार्ग दाखवून देणारे स्वामीजी, त्या मार्गावर त्या साधकाची वाटचाल सुकरपणे व्हावी म्हणून अहोरात्र तन मन धनाने झिजणारे स्वामीजी, त्या साधकाच्या प्रत्येक यशस्वी पावलाने सुखवणारे स्वामीजी, आपल्या अमोघ वाणीने ज्ञानेश्वरी व रसाळ प्रवचने करून श्री माऊलींचं हृदगत श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारे स्वामीजी, एकैक हे किती सांगू तुझ प्रती बाणवूनी अंगी सेवकत्व, विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा तरी माझी सेवा सर्व भावे, या त्यांच्या सद्गुरूंच्या आशीर्वचनाला त्यांच्या अज्ञात समजून अजन्म त्या सेवाभावात राहणारे स्वामीजी। एकदा ते असं म्हणाले की माझ्या मनात सतत एकच भाव असतो की जी व्यक्ती आपल्याकडे आली आहे तिची सेवा आपल्या हातून कशी होईल बरं, आपण त्याच्यासाठी काय केलं असता हा आनंदात राहील, असं दुसऱ्यांच्या सुखात आपला स्वार्थ पाहणारे स्वामीजी। त्यांचं वर्णन स्वामी स्वरूपानंदांच्याच एका अभंगात आलेलं आहे। ते म्हणतात, आणि कांचे सुख देखो नी जो सुखी होय धन्य लोकी तोची संत, आणि कांचे दुःख देखो नी या डोळा येई कळवळा तोची संत, आणि कांचे दोष आणि ना जो मनी गुणा ते वाचाणी तोची संत, लोक कल्याणार्थ वेची जो जीवित संत तो महंत स्वामी म्हणे, असे स्वतः महंत त्यांचे बोल ऐकावेत, त्यांच्याकडे डोळे भरून पाहावं, त्यांची प्रेमळ नजर आपल्यावर पडावी अशा इच्छेने अनेक साधक त्यांच्याकडे येत असत आणि तिथेच कायमचे राहत असत। स्वामीजी कधी कधी असं म्हणायचे की माझ्या संतांच्या बहुतेक ऑरा असतो, त्याच्या आतमध्ये यायच्या आधी विचार करा, एकदा आलात की मग तुम्ही इथून बाहेर नाही जाऊ शकणार। तसंच मनाचं देखील त्यांच्या आकर्षण असतं, मन अत्यंत निर्मळ असतं त्यांचं, गंगे ऐसे निर्मळ मन वचन मृदू जैसे गगन, मगाशात सांगितलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगात जसं म्हटलंय तसं दुसऱ्याच्या सुखानी सुखी होणं दुसऱ्याच्या दुःखानी दुःखी होणं हे निर्मळपणाचं लक्षण स्वामीजी स्वतःच सांगत असत आणि ते देखील स्वतः पूर्णपणे तसेच होते। त्यांच्या मनाच्या पातळीवर आपल्याला काही काही करता यावं असं प्रत्येक साधकाला वाटत असत, असे मनाचं एक आकर्षण होतं। तसंच बुद्धीचं आकर्षण त्यांची योग सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धी अतिशय सूक्ष्म अग्र अशी झालेली असते, एका परमात्म्याचाच निश्चय त्या बुद्धीच्या ठिकाणी दृढ झालेला असतो, त्याला भगवद्गीतेने व्यवसायात्मक बुद्धी घेतलेला आहे तसं। आणि ज्ञानेश्वर महाराज त्या बुद्धीबल म्हणतात, दुर्गम जय अभिप्राय का गुरु गम्य हंगठाय तेथ सौरसे वीण जाय बुद्धी जयाची, अतिशय गहन अशी परमार्थातली प्रमेय त्यांना तर स्वतःला अतिशय सोपी होऊन गेलेली असतातच पण सोप्या भाषेमध्ये इतरांनाही ते पटवून देऊ शकतात आणि म्हणूनच याच बुद्धीने त्यांना परमात्मा दृश्य झालेला असतो, दृश्य देतो अग्र या बुद्ध्या असं त्यांचं झालेलं असतं। पण या तिन्ही आकर्षणांपेक्षा मुख्य संतांचं आकर्षण असतं ते म्हणजे आत्म्याचं, ते नित्य आत्मानंदात निमग्न असतात, अखंड स्वरूपाच्या आनंदात सगळ्यांमध्ये आहेत आणि सगळ्यांपासून अलिप्त, असं अलिप्त जीवन जगणारे स्वामीजी त्यांचा कसा स्पर्श होता, आपल्या सगळ्यांना त्यांनी कधी ना कधी स्पर्श केला आहे, मस्तकावर पाठीवर पावोनी तो स्पर्शू मलया नेळू करतोस येणे माने पशु गुरुवाळणे, खरंच किती वेळा मला मनात यायचं की आपलं वागणं आपलं विचार करणं पशुतुल्य असतं कधी कधी पण कधीही त्यांनी तसं दाखवलं नाही। त्यांचं पाहणं कसं असे, चंद्रबिंबवनी धारा निघता नवती गोचरा परी एक सरे चकोरा निघती दोंदे, सर्व भक्तांच्या अंतःकरणात आनंदाची कारंजी उडू लागत त्यांच्या पाहण्याने, हे असो दिठी जयावरी झळते की हा पद्म करू माथा पारुते तो जीवची परी तुके महेशेची, ते चालत असत कधी कधी भागेश्वर निवास पासून त्यांच्या दुकानामध्ये ब्युटी क्लॉथ स्टोअर मध्ये ते जात असताना पाहिलंय त्यांनी, त्यांच्या दुकानामध्ये देखील गिराईक आल्यानंतर ते बाहेर जात असत त्यावेळी असं वाटायचं, ते वाट कृपेची करी तू ते दिशाची स्नेह भरी तू जीवा तळी आंतरी तू आपला जीवू, असं वाटायचं की त्यांचा पाय आपल्याला जाताना कुठेतरी लागावा पण कधी कोणाला एवढ्या गर्दीत देखील त्यांचा पाय लागला नाही, पैसे नि मार्गवे पाय भूमीवरी नसी तू जाय लागती तेथ होय जीवा सुख, आणि बोलण्याचं कसं होतं, पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्द पाठी अशा स्वामीजींचा जयंती उत्सव आपण साजरा करीत आहोत. पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनिक प्रार्थनेने करूया. सोबतजवती अर्चना दाते प्रार्थना.
ओम श्री सत्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. नसे स्वप्न निद्रा निजागृती नाही असे सहजतेने वसे सर्व देही असुनी विदेही अमरत्व ज्ञाना प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला नाहीची करितो जगदृश्य भास दावीची ठाई स्वरूप विलास देऊनी प्रेमा क्षमवी जीवाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला प्रारब्ध भोगी नाही ससंग स्वरूपीच दंग असे हा भंग सर्वत्र पाही स्वस्वरूपाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला न भुक्ती न मुक्ती वांछी कदाही मान अपमान जये ठाई नाही दया क्षमा शांती वरती जयाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला माधव सांगे रहानंदात स्वये निश्चये होती देहातीत सदा तो विदेही स्वरूपी विराला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला कसे फेडू ऋण भव हा आटला राहे दुरी परी हृदयस्थ बसला विश्वासी व्यापुनी दासाची उरला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला माधव 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 नाम स्मराचारी वाणी करी मोक्ष धाम रक्षील दावोनी अंती मुळाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला माधव 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 गरजा म्हणताची सरला नसे जन्म दुजा मम रोम रोमी माधव भरला मम रोम रोमी माधव भरला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माझा सद्गुरु माधवाला.
स्वामीजी प्रत्येक पुन्हा भक्तांच्या निमंत्रणावरून परगावी देखील जात असत. तसंच एकदा कोल्हापूरला स्वामीजी गेले होते आणि तिथले त्यांचे अनुग्रहित सद्भक्त मुधाळे म्हणून होते. त्यांनी त्यांच्या वडिलांचे 95वा वाढदिवस होता आणि त्यावेळेला स्वामीजींची पाद्यपूजा केली. स्वामीजींना कोल्हापुरी फेटा बांधला. फार सुंदर अस्तृप्त दिसत होत आणि स्वामीजींच्या हस्ते त्यांनी आपल्या वडिलांचा सत्कार केला. स्वामीजी त्याबद्दल असं म्हणाले की असे संस्कार आपल्या घराघरात व्हायला पाहिजे. हे उदाहरण सर्वांनी घेण्यासारखं आहे. प्रत्येकाला काही ना प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो तोच आपण घ्यावा. त्या गुणाच्या बाबतीत तो आपला गुरु. असे मोक्षदाते गुरु एकच असतात, पण जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण असं जे दत्तात्रयांनी म्हटलंय ते एवढंच साठी आहे की आपली गुणग्राहकता वाढली पाहिजे. नेहमी दुसऱ्याचे गुणच पाहावे, त्यामुळे आपले दोष कमी होत राहतात. अशा गुणांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण स्वामींच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. अशाच प्रयत्न करणाऱ्या काही साधकांपैकी सद्भक्त डॉक्टर माढेकर इथे आलेले आहेत. ते आज आपल्या भावसुमनांचं सुमनांपैकी पहिलं पुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करतात. त्यांचे वडील कैलास तसे दादा माढेकर हे देखील स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित होते. डॉक्टर माढेकर हे प्रतिजयश वैद्यकीय व्यावसायिक आहेत. स्वामी मकरंदनाथांबद्दल त्यांच्या ठिकाणी अत्यंत प्रेमभाव आहे. मंडळाने आयोजित केलेल्या आपल्या पंढरपूर आनंद यात्रा आणि तिथल्या शिबिरामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. भूगावच्या साधकाश्रमात देखील त्यांची या संदर्भात मदत असते, लक्ष असते. नुकत्याच आपल्या केंद्रात सर्व साधकांसाठी स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्याचं जे अभियान झालं ते देखील त्यांनी अतिशय प्रेमाने आणि यशस्वीपणे पार पाडलं. तर ऐकूयात डॉक्टर माढेकर.
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे हे घडावे म्हणून परमपूज्य स्वामी मकरंदनाथांनी व गिरीशदादांनी मला परमपूज्य स्वामी माधवनाथांच्या चरणी स्तुती आणि स्मृतीसमने वाहण्याची संधी दिली. ही संधी मिळताच मला जाणवलं की हे काम आपल्या आवाक्या बाहेरचं आहे, कारण परमपूज्य स्वामी माधवनाथ हे तर नित्य आत्मबोधावर असणारे सागराप्रमाणे अथांग, गगनाप्रमाणे सर्वत्र भरून उरलेले चैतन्यमय गुरुतत्व आणि मी तर सदा देहभावात असणारा कूपमंडकृतीचा शूद्रजीव. आता यांना मी कसा बरे शब्द सुमनामध्ये होणार? पण नंतर असा विचार केला की जो जन्म देतो तो त्याची तारा देतो. ज्यांनी ही संधी मला दिलेली आहे तेच माझ्याकडून हे मनोवराचे मनोरथ पूर्ण करून घेतील. परमपूज्य स्वामी माधवनाथांचे व आमच्या घरचे संबंध 1975 पासून दृढ सत्तारलेले आहेत. मला परमपूज्य स्वामी माधवनाथांचे प्रथम दर्शन झाले तेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो. त्यावेळी परमपूज्य स्वामीजींचा स्वामीजींच्या ब्युटी क्लास स्टोअर्समध्ये आम्ही नेहमी जात असतो. तेव्हा तिथं बाहेरच्या बाजूस दुकानाचं काउंटर होतं आणि आतल्या बाजूला परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचा ध्यानस्थ अशा अवस्थेतला बसलेला मोठा रंगीत फोटो भिंतीवर लावलेला होता. फोटो खाली एका कोपऱ्यात खुर्चीवर पांढराशुभ्र नेहरू शर्ट घातलेले, धोतर नेसलेले, प्रेमळ, शांत व आनंदी असे साधक हृदय सम्राट परमपूज्य स्वामीजी बसलेले होते. साधकांना आशीर्वाद देताना ते सहमक श्वासामध्ये लीन होऊन साधकांच्या डोळ्यातून अतिशय प्रेमाने अंतःकरणाला नव्हे तर साधकाच्या जीवात्म्याला साथ घालत असत. खुर्चीच्या बाजूलाच ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत हे सद्ग्रंथ रचून ठेवलेले होते व समोर 8-10 सात्विक साधक आपल्या अध्यात्मिक शंका समाधान करून घेण्यासाठी तिथे आलेले असत. असा होता तेव्हाचा स्वामींचा दरबार भरला. स्वामींचा दरबार सर्वांसाठी इथे चालला प्रेमाचा व्यवहार. या दरबाराचं एकच ध्येय होतं, शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार. एकच ध्यास समाजातील 5% सत्वगुणी मंडळींना आधी स्वतः प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून तो आदर्श बाकी जगापुढे ठेवणे. 78 साली माझ्या वडिलांची म्हणजे दादा माढेकर यांची बदली नाशिक येथे झाल्यानंतर परमपूज्य स्वामीजींचे दर्शन वर्षातून एकदाच म्हणजे गुरुपौर्णिमेला होईल, पण दर 3-4 महिन्यानंतर ते पत्राद्वारे आमचं क्षेमकुतल विचारून त्यांचा आशीर्वाद पाठवत व साधना चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन पण करत असत. 80 साली माझ्या आईला परमपूज्य स्वामींच्याकडे एक दिवस राहण्याचा योग आला होता. तिच्यासाठी ते अगदी पर्वणी होती. परमपूज्य सरलाताईने तिच्या अगदी मायेने माहेरवासिनीप्रमाणे कौतुक केलं. आईला त्याविषयी परमपूज्य स्वामींबरोबर जेवणाचा देखील योग आला होता. आईने केलेली दही, टोमॅटो, ओल्या नारळाची चीज घालून केलेली कोड कोशिंबीर स्वामीजींना खूपच आवडल्याचं तिने सांगितलं आणि जेवणानंतर ताक देताना ते ताक पिणार मी ताक पिणार असं काहीतरी गमतीशीर गाणं गुणगुणत होतं असं देखील आईने सांगितलं. आई जेव्हा परमपूज्य स्वामींच्या घरून परत आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून उत्साह व आनंद ओसंडून वाहत होता. न मागताच परमपूज्य स्वामीजींनी आपल्या दूरदेशी चाललेल्या लाडक्या लेकीला सुख शांती समाधान प्रेम यांची अक्षय शिजोरी बांधून दिली होती. माय बाप कृपावंत ऐसे हे संत श्रीमंत कृपा सिंधू करणारी गुण लावण्याचं उत्तर. 80 सालचा गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू होता. वेळ सकाळची 10:30 स्थळ सत्यसाई निलांचा पुष्पमालांनी सुशोभित केलेला हॉल वातावरण परमपूज्य स्वामींच्या उपस्थितीमुळे सर्वत्र पवित्र आणि मंगलदायी वातावरण पसरलं होतं. परमपूज्य स्वामींची छोटीशी नात मोनिका त्यांच्या पायाशी बसली होती व बहुधा ती पहिल्यांदाच फ्रान्समध्ये गेली होती. सर्व उपस्थित साधकांचे भाव गुरुपौर्णिमेमुळे सागराला आलेल्या भरतीसारखे उसंबळून आले होते. परमपूज्य स्वामीजी आपल्या कृपादृष्टीने त्या भावतरंगांना शांत करण्याचा जो जो प्रयत्न करत होते तो त्या भावतरंगांच्या प्रचंड लाटा होत होत्या. परमपूज्य स्वामीजींना देखील त्यांचे भाव अनावर झाले होते. त्यांनी त्यांच्या नातीला मोनिकाला जवळ बोलवून छातीशी घट्ट धरले. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू प्रेमाश्रू मुक्तपणे टपकत होते. उपस्थित सर्व साधकांना आपण त्याची मुकल्या मोनिकाच्याच जागी आहोत असा भास होत होता. सर्वजण सद्गुरूंच्या खुशीमध्ये सुरवडून गेले होते. तिथल्या आनंद चैतन्य अभय शांती सुख समाधान यांनी तृप्त अतितृप्त झाले होते. या ईश्वरी प्रसंगात स्वामी कृपेमुळेच माझा समावेश झाला होता यासाठी मी स्वतःला धन्य मानतो. केंद्रात नेहमी उपस्थित असणाऱ्यांपैकी कांचनताई ताराताई जयूताई वीणाताई निरंजनाताई यांचे आणि परमपूज्य स्वामींचे असलेले नाते म्हणजे बापलेकीच्या नात्यापेक्षाही वेगळे व अलौकिक असे होते. त्यांच्यातील संवाद कधी विनोदी कधी गंभीर कधी कौतुक करून प्रोत्साहित करणारे तर कधी चक्क लुटपुटीचे भांडण या सर्व स्वरूपातील असत. एकदा एका केंद्रात मोनिका ट्रान्समध्ये जाऊन डोलत होते. स्वामीजी तिच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाले ती सत्वगुणी असल्यामुळे ध्यानात एवढी रंगून जाते. तिच्या वडिलांचा म्हणजे बापूसाहेबांचा सत्वगुण तिच्यात आला आहे. या वाक्याने आपल्या कांचनताईंना भलतेच फावले. यावर कांचनताईंनी स्वामीजीने असा प्रश्न केला की जर तू मोनिका तिच्या वडिलांचा सत्वगुण आला तर मग तिचे वडील कोणामुळे सत्वगुणी झालेत. तिथे उपस्थित साधकांना वाटले की स्वामीजी सांगतील माझ्यामुळे. सारं करत उत्तर दिले बापूसाहेब त्यांच्या आईमुळे सत्वगुणी झालेत. पण कांचनताई इथेच थांबल्या तर त्या कांचनताई कसल्या. त्यांनी परत स्वामीजींना प्रश्न विचारला पण बापूसाहेब आणखीन कोणामुळे सत्वगुणी झालेत. त्यांच्या वडिलांमुळे. तुम्ही सत्वगुणी आहातच की. त्यावर स्वामीजीने उत्तर दिले आम्ही तर त्रिगुणातीत. 80 सालच्या दिवाळी सुट्टीत आम्ही सर्वजण नाशिकहून पुण्यात मामाकडे राहण्यासाठी आलो होतो. पहिल्या दिवशी आम्ही परमपूज्य स्वामींच्याकडे दर्शनाचं गेलो. दर्शनानंतर कडी साखरेचा प्रसाद घेत असताना मी परमपूज्य स्वामीजींना मला अनुग्रह देता का असं विचारले. तेव्हा ते नुसतेच असले. दुसऱ्या दिवशी मोठ्या काकुळतेने मी त्यांना तोच प्रश्न विचारला असता बघू एवढेच उत्तर मिळाले. तिसऱ्या दिवशी मात्र मला भावावेग आवरत नव्हते. त्यावेळी मी त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले आणि म्हणालो आता जर तुम्ही मला अनुग्रह दिला नाही तर हे पाय मी कधीच सोडणार नाही. त्यावर परमपूज्य स्वामीजींनी माझ्या खांद्याला धरून उठवले आणि म्हणाले उठ बच्चा उद्या सकाळी ये अनुग्रहाला. व 10 नोव्हेंबर 1980 रोजी माझ्या सद्गुरूंनी माझा अंगीकार केला. जन्मोजन्मींचे पुण्य फळाशी पै आले देखील पावले श्री सद्गुरूंची. 10वी 12वीमध्ये मी फार उन्हाळपण करत असे. आईचं न ऐकणे अभ्यास न करणे खेळायला जाणे मित्रांशी गप्पा मारणे यात फार वेळ घालत असे. त्यावेळी माझ्या आईने परमपूज्य स्वामीजींना माझ्या उन्हाळपणाविषयी सांगितले व याचे पुढे कसं काय होणार याची मला काळजी वाटते अशी चिंता व्यक्त केली. तेव्हा परमपूज्य स्वामीजींनी आईला आश्वस्त करत म्हणे शुद्ध बीजाभोवती फळे रसाळ गोमती याची काळजी करायची गरज नाही. स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल. बीज पेरलं गेलं आहे ते केव्हा तरी उगवणारच आहे. खरंच परमपूज्य स्वामीजी स्वामी माधवनाथांनी ते बीज परमपूज्य स्वामी मकरंद नसण्याकडे अलगद सोपवले आहे व तेच त्याची असा मोठ्या प्रेमाने निगा राखत आहे. शुद्ध पारमार्थिक विचारांचे खत पाणी घालत आहे. इतक्या सर्व अनुकूल परिस्थितीत नक्कीच त्याला अंकुर फुटल्याशिवाय राहणार नाही. 85 साली 12वीच्या परीक्षेनंतर मला AFMC च्या एंट्रन्स एक्झामिनेशनला बसायचे होते. त्यासाठी मला माझ्या वडिलांनी विरोध केला कारण त्यांच्या मते मी एकदा का डॉक्टर म्हणून सैन्यात गेलो की मला तिथे अपेपान अभक्ष भक्षण करायची सवय लागल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी आम्ही मार्गदर्शनासाठी परमपूज्य स्वामींच्याकडे गेलो असता त्यांनी हा सिंहाचा छावा आहे व तो लांडग्याच्या कळपात गेला तरी सिंह म्हणूनच वावरणार आहे, त्याला असे कुठलेही व्यसन लागणार नाही असे निश्चिन वडिलांनी सांगितले होते. आज पुण्यामध्ये बहुसंख्य डॉक्टर मंडळी अल्कोहोलिक आणि नॉन व्हेजिटेरियन आहेत. त्यातील अनेक जण माझे सर आणि कलिग पण आहेत. त्यांनी अनेक वेळा कॉन्फरन्समध्ये ड्रिंक घेण्याविषयी आग्रह केला, सक्ती केली होती, तरी मी त्यातनं अलिप्त राहू शकलो हे खरोखरच परमपूज्य स्वामींचे शब्दांचे सामर्थ्य आहे. एकदा त्या केंद्रात प्रसंगामध्ये एका साधकाने स्वामीजींना वास्तुशास्त्राबद्दल प्रश्न विचारला. सध्या वास्तुशास्त्राचे खूप फॅड आलेले दिसते, जो तो नवीन घर घेताना वास्तुशास्त्रज्ञाला बोलवतो आणि आपलं घर दाखवतो व तो वास्तुशास्त्रज्ञ त्याला हा इथला दरवाजा बंद करा, स्वयंपाकघरातला ओटा ह्या दिशेला बांधा, ही बंद सोडा इत्यादी खर्चिक उपाय स्वतःची फरमफीट भरमसाठ फी घेऊन सांगत असतो, तर हे योग्य काय आहे का योग्य हे? यावर परमपूज्य स्वामीजींनी अतिशय थोडक्यात पण चपकल उत्तर दिले. ते म्हणाले, आपल्या घरात भरपूर सूर्यप्रकाश यावा, वारा खेळता राहावा यासाठी दारे खिडक्या समोरासमोर आहेत एवढे बघितले म्हणजे झाले. व ज्या घरात रोज दासबोध ज्ञानेश्वर वाचले जाते, ध्यान नामारी साधना नित्य निर्माण होत असते, ती वास्तूच पावन होऊन जाते व बाकीच्या गोष्टींना जास्त अर्थ राहत नाही. परमपूज्य स्वामीजींचा दैववादापेक्षा देवतावादावरती जास्त विश्वास होता. सद्गुरू आपल्या प्रिय शिष्यातील दोष अवगुण काढून टाकून तो सात्विक प्रवृत्तीचा होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. या संदर्भात माझ्या आयुष्यातील एक छोटा प्रसंग मला सांगावासा वाटतो, पण थोडी भीती वाटते. 1909 साली मिलिंददादा, पोखले काका व मी अशा तिघ जणांनी वारीबरोबर आळंदी ते पुणे येथे पायी यायचं ठरवले होते. सकाळी 7 वाजता मिलिंददादाच्या नव्या झैलोमधून त्यांचा ड्रायव्हर आम्हाला आळंदीजवळ सोडणार होता. प्रस्थानापूर्वी गाडीसमोर सोडण्यासाठी मी एक चोरलेला नारळ बरोबर आणला होता. कॉलेजमध्ये असताना मी बुक्की मारून नारळ शेकडो फोडलेले आहेत आणि सलग 3 वर्ष कॉलेज फ्रीचा किताब देखील पटवला आहे, अटकवला आहे, पण याचा मला अहंकार आणि देहाभिमान होता. मी मिलिंददादांना विचारले की गाडी पुढे नारळ बुक्की म्हणून फोडू का? मिलिंददादा कौतुकाने हो फोड की असं म्हणले. मी नारळावरती बुक्की मारली, नारळ फुटला नाही, पण मनकटाजवळच हाड मात्र काडकन तुटलं, 2 तुकडे झाले. तसेच तुटक्या हाताने नारळ उचलून आपटून फोडला. आता मिलिंददादांना फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं, तिथे परत घरी पाठवून देतील. त्या भीतीने त्यांना काहीच न सांगता ज्ञानमंत्र नाव घेत गुपचूप गाडीत बसून राहिलो आणि नंतर वारीमध्ये खोटे खोटेच घसरून पडल्यासारखे केले व त्याला फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. खरोखर सद्गुरूंनी माझ्या अहंकाराचा व देहाभिमानाचा एका खावर 2 तुकडे केले होते. तर ते जाहिरातीतील डाक अच्छे होते आहे त्यासारखे फ्रॅक्चर जे अच्छे होते असे मला तेव्हा वाटले. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असलेल्या श्री रामचंद्रांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. श्रीकृष्णाला देखील शिशुपाल जरासंधासारख्या शत्रूंकडून मानहानी व पराजयाचे चटके सहन करावे लागले होते. तेव्हा स्वतः परब्रह्म तत्वाने असे ठरवले असावे की आपण असा एखादा अवतार घ्यावा की त्या अवतार लीलेमध्ये सामान्यांप्रमाणेच जीवन जगत सामान्य लोकांना भगवत भक्ती व भगवत प्राप्ती कशी करता येते हे दाखवून द्यावे व त्याच्या पुढे एका परिपूर्ण व त्यांच्यापुढे एक परिपूर्ण व आजाद शत्रुत्व असलेल्या जीवनाचा आदर्श ठेवावा व या प्रत्यक्ष परब्रह्माच्या संकल्पातूनच आपल्या परमपूज्य स्वामी माधवनाथांचे सर्वांग सुंदर असा जीवनावतार साकारला गेला. शेवटी संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता, आत्मरूप होणे या आपण स्वामीजी ठरवून दिलेल्या परमलक्ष्याकडे माझी व उपस्थित सर्व साधक बंधू भगिनींची वाटचाल आपल्या कृपेने व परमपूज्य स्वामी मकरनाथांच्या कृपेने होऊ द्यात हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना.
डॉक्टर माडेकरांचे आपण अनुभव ऐकले, स्वामींच्या बद्दलचे त्यांचे भावही ऐकले. स्वामींच्या दुकानापासून ते तिथे येत होते आणि स्वामींच्या दुकानाजवळच आणखीन एक दुकान होतं, बी कदम आणि कंपनी. ते कदम काका स्वामींकडे येत असत आणि एक तारीवर फार सुंदर भजनं म्हणत असत. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हे पद्धत नेहमी म्हणत असत. त्यांचे चिरंजीव कर्नल मोहनराव कदम हे आता पुढचं वस्तुष्प सादर करतील. त्यांनी 30 वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा केलेली आहे. देशाच्या सर्व सीमांवरती ते कार्यरत होते. 1998 मध्ये निवृत्त झाल्यानंतर 3 वर्ष एका नामवंत MBA कॉलेजमध्ये ते फॅकल्टी म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतरही 4 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सिनियर HR पद सांभाळलं. गेल्या 2.5 वर्षापासून त्यांची स्वतःची नामवंत अशी प्लेसमेंट एजन्सी आहे. मुख्य म्हणजे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, जावई ही सर्व मंडळी गुरुकृपांकित आहेत. त्यांचे जावई अमेरिकेत असतात आणि इथून जे आपलं टेलिकॉन्फरन्सिंग असं एक केंद्र चालतं त्यामध्ये त्यांचा सहभाग चांगल्यापैकी असतो. ते आता स्वामीजींबद्दल काय बोलतायत ते आपण.
ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी माधवनाथाय नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी मकरंदनाथाय नमः. माझ्या लहानपणी स्वामीजींचे आणि माझ्या वडिलांचे दुकान जवळजवळ होते सराशिवपेठेमध्ये. संक्रांत आणि दसरा असल्या सणी मी माझ्या मित्रांसमवेत आसपासच्या दुकानदार काकांच्याकडे तिळगुळ, सोने असं देणे घेण्याच्या साठी जात असे. त्यावेळी स्वामीजींची तोंड ओळख झाली. 1966 साली मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीला सिलेक्शन होऊन गेलो होतो. त्याच्यानंतर 1969 साली इंडियन मिलिटरी अकॅडमीला गेलो आणि त्याच साली डिसेंबरला मला आर्मी कमिशन मिळाले. तेव्हापासून आर्मीमध्ये भरतभर सर्व्हिस होऊ लागली. 1971 सालच्या लढाईमध्ये बांगलादेश फ्रंटवरती भाग घेण्याची संधी मला मिळाली. 1978 साली जेव्हा मी सुट्टीवर पुण्यात आलो होतो तेव्हा आमच्या घरी स्वामीजी, स्वामी स्वरूपानंद आणि ज्ञानेश्वर महाराज असा फोटो मी बघितला. वडिलांना विचारलं, हे आपल्या शेजारच्या दुकानातले मालक बरासे वाकडे का? वडील म्हणाले, अरे हो, पण ते आता फार मोठे संत आहेत बरं का. लगेच मी त्यांना विचारलं, वडिलांना विचारलं की ते मनाच्या एकाग्रतेबद्दल सांगतात का, प्राणायाम वगैरे शिकवतात का? वडील म्हणले, आपण त्यांनाच भेटायला जाऊ आणि त्यांनाच विचारू. दुसऱ्या दिवशी आम्ही ड्युटी कॉर्प स्टोअर इथे गेलो. काउंटर मागे पांढऱ्या गाद्या आणि एक खुर्ची होती. वडिलांनी स्वामीजींची ओळख करून दिल्यानंतर मी स्वामींना विचारलं, मनाची एकाग्रता कशी वाढवावी? स्वामीजी म्हणाले, डोळे मिटून शांत बसा आणि आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवा. 2-3 दिवसांनी मी पुन्हा एकदाच स्वामीजींना भेटायला गेलो आणि आणखीन काही प्रश्न विचारले. उत्तरादाखल स्वामीजी म्हणाले, तुम्ही सोमवारी सकाळी 8:30 वाजता माझ्या घरी या. येताना एक हार नारळ घेऊन या. तोपर्यंत मला अनुग्रह नावाचा शब्द माहीत नव्हता. त्याप्रमाणे मी गेलो. स्वामीजी अतिल खोलीत पांढरे शुभ्र धोतर आणि पांढरे शुभ्र उतर उपरणे घालून पाटावर बसले होते. मला समोरच्या पाटावर बसवले, अनुग्रहाचा कागद वाचून घेतला आणि ध्यानाची प्रक्रिया समजून सांगितली. अशा प्रकारे अनुग्रह झाला. त्यानंतर मी 20 वर्ष आर्मी सर्व्हिस केली आणि जे नोटेबल चेंजेस मध्ये आले तर माझा आधीचा अतिशय तापट स्वभाव हा नंतर हळूहळू शांत झाला. आणि दुसरं, ध्यान साधने एवढी कुठलीही ऍक्टिव्हिटी मी आयुष्यात रेग्युलर केलेली नाही. स्वामीजीच्या कृपेच्या मला काही प्रचिती आल्या. सगळ्यात मोठी प्रचिती 1987 साली आली. त्यावर्षी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात अमृतसर इथे ऑपरेशन दुस्कार झाले. म्हणजे तिथील शिखांच्या गोल्डन टेम्पलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याकरता घेतली गेलेली मिलिटरी ऍक्शन होती. या ऍक्शनमुळे पूर्ण आर्मीमध्ये शीख लोकांच्या मध्ये नाराजगीचे पडसाद उमटले. बिहारमध्ये तर रामगड इथे शीख रेजिमेंटल सेंटर होतं, तिथे सशस्त्र बंडाळी झाली. 5-6 हजार शीख सैनिक शस्त्रास्त्रे घेऊन ट्रकमधून अमृतसरकडे निघाले. तो रस्ता बनारस जवळ जोनपूर या गावाजवळून जातो. माझ्या रेजिमेंटला कामगिरी मिळाली होती की या बंडखोरांना पकडा किंवा मारा. प्रत्यक्ष महाभारताचा प्रसंग, आपल्या सैनिक बांधवांना पकडा किंवा मारा. जोनपूरला आमची बंडखोरांच्या बरोबर लढाई झाली. काही मारले गेले, काही पळाले. 1000-1500 कैद केले गेले. या ऍक्शनमध्ये आमचेही काही ऑफिसर्स आणि जवान बंडखोऱ्यांच्या घरात अडकले होते. मला कंप्लेंट दिली होती की या लोकांना सोडून आणायची. मी स्वामींचा आठव केला आणि काही सशस्त्र सैनिक बरोबर घेतले. 30 बंडखोर लोकांना बांधलेल्या अवस्थेत 15 पुढे 15 मागे आणि मध्ये मी आणि माझे साथीदार असे निघालो. आसपासच्या इमारतींवर कुठेही बंडखोर असू शकत होते. मी आणि माझ्या सैनिकांचे जीव तळातर होते, परंतु कोणाचे इजा न होता आम्ही आमच्या सज्जांना सोडून आणले. यानंतरही 1989 साली J&K मध्ये आणि 1991 साली खलिस्तानवादी दहशतवाद्यांशी आमचा सामना झाला. प्रत्येक या प्रसंगातून मी सुखरूप स्वामीजीच्या कृपेमुळे पडलो. आणखीही काही परिस्थिती आल्या. काही वेळा आर्थिक संकटे आली होती. अशावेळी केंद्रात स्वामीजींच्या तोंडून किंवा मनोगत सांगणाऱ्या साधकाच्या तोंडून समर्थाची कांता काय पोरांना मागे असे वचन आले. मन शांत झाले आणि हळूहळू ही संकटे टळली. 1986 ते 1988 माझे पुण्यामध्ये पोस्टिंग होते. रविवारी त्या काळात रविवारी सकाळी 6 ते 7:30 माया अपार्टमेंटमध्ये स्वामीजींच्या समवेत सामूहिक ध्यान आणि नंतर प्रवचन होत होते. मुख्य हॉलमध्ये जागा मिळण्यासाठी मी सकाळी 5:15 घरून निघत असे. 5:45 पोहोचून जागा मला मिळत असे. एके रविवारी मला उशीर झाला. पोचायला 6 वाजून गेले होते. मला वाटलं आज काही मला हॉलमध्ये जागा मिळणार नाही. परंतु खाली घेण्यापाशी सद्भक्त गजानन दादा कुलकर्णी होते. ते म्हणाले, वर खांबामागे एक जागा आहे. मला ती जागा मिळाली आणि मला खूप त्या दिवशी खूप आनंदाने ध्यान झाले. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट इथे अध्यात्ममंगल धामच्या वास्तूमध्ये ध्यान, राष्ट्रगीत आणि गुलाबदादाचे मनोगत आणि त्यानंतर स्वच्छता असे कार्यक्रम असत. 26 जानेवारीच्या दिवशी येताना मला फार राग आला होता आपल्या समाजाबद्दल, की आपण आर्मी सर्व्हिस करतो आणि कोणालाही किती खस्ता खातो त्यांच्याकरता आणि कोणालाही पर्वा नसते असा भाव होता. त्याच दिवशी विलासदादाने मनोगतात सांगितले, स्वामीजी म्हणतात की कर्ण कदम सारखे लोक आपल्या घरी कार्यरत असतात, म्हणून आपण ध्यान आणि साधना व्यवस्थित करू शकतो. स्वामीजींच्याकडून अशी पोस्ट मिळाल्यानंतर आणखी कोणाशी मला परवा वाटायचं बंद झालं. स्वामीजींनी सांगितलेली काही वचने जी माझ्या स्मृतीमध्ये कोरली गेलेली आहेत. एकदा एका सत्संगात कोणी विचारले, आम्हाला इच्छा असून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येत नाही, आम्ही काय करावे? स्वामीजी म्हणाले, म्हणजे तुम्ही विठ्ठल आणि सद्गुरूंना वेगळे समजता का? विठ्ठल आणि सद्गुरू एकच. रामकृष्ण परमहंसांचे वाक्य वापरून स्वामीजी मधून मधून म्हणत असत, तुम्ही साधक मंडळी कितीही उड्या मारा, पण लक्षात ठेवा तुमच्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत. काय हा कॉन्फिडन्स आहे. सद्गुरूंना नमस्कार करण्याबद्दल ते एकदा म्हणाले, सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवताना त्यांच्या पायाचा अंगठा आपल्या भुवयांच्या मध्ये लावायचा असतो. स्वामीजींची विनोदी वृत्ती काही वेळा दिसत असे. 1990 साली एक साधक अमेरिकेला चालले होते. त्या काळात ही फार नवलाची गोष्ट होती. स्वामीजी त्या साधकाला उद्देशून म्हणाले, तुम्ही लोक भाग्यवान, आता समुद्र पार जाणार, अभिनंदन. नाही तर आमचे बघा, आम्हाला जास्तीत जास्त काय माहिती असेल तर पौड. कधी कधी वेगळी वेगळी आपली नावं असतात, त्याच्याबद्दल ते हसून म्हणायचे, काही नावं किती गोड गोड असतात नाही, अनंत आत्माराम प्रभू सरला पेई. ते आमचे बघा वाकडे. मी एक सुंदर गोष्ट वाचली होती, मूळ गोष्ट इंग्रजीत आहे. एकदा एक साधक अतिशय भक्तिभावाने भगवंतास म्हणाला, मी नेहमी आपले अनुसंधान ठेवत असतो, कृपा करून माझे बरोबर कायम राहा, म्हणजे आयुष्याचा प्रवास सुखकर होईल. भगवंत म्हणाले, तत्पर असतो. काही वर्षांनी त्या साधकाने आपल्या गत आयुष्याचा विचार केला. ते त्याला समुद्र किनाऱ्यावरील एखाद्या पाऊल वाटेप्रमाणे दिसले. त्यात त्याला 2 व्यक्तींची पावले दिसली. त्या पाऊलखोडा त्याने ओळखल्या, एक त्याच्या स्वतःच्या आणि दुसऱ्या भगवंताच्या. परंतु काही ठिकाणी त्याला एकाच व्यक्तीच्या पाऊलखोडा दिसल्या. खोलवर विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले की दर एक व्यक्तीच्या पाऊलखोडांच्या वेळी त्याच्यावर काही ना काही संकट आले होते. तो भगवंताला रागावला, मला भगवंता दर संकटाच्या वेळी तुम्हाला एकटे का सोडलेस? भगवंत शांतपणे म्हणाले, माझ्या प्रिय भक्ता, मी तुला कधीही अंतर दिलेले नाही. दर संकटाच्या वेळी तुला जर एका व्यक्तीच्या पाऊलखोडा दिसत असल्या, कारण त्यावेळी मी तुला उचलून कडेवर घेतले होते, असेच आपल्या सर्वांना आधी स्वामी माधवनाथांनी आणि नंतर स्वामी मकरनाथांनी प्रत्येक संकटाच्या वेळी कडेवर उचलून घेतल्याचा आपला अनुभव नाही आहे का? अशा स्वामी माधवनाथांच्या चरणी माझी तनू आणि प्राण पदप्राण म्हणून अनंत काळपर्यंत असावे असा माझा भाव आहे. आपल्यापैकी आणखीही साधकांचे ज्यांचे ज्यांचे असे भाव असतील त्या सगळ्यांच्या इच्छा स्वामींच्याच कृपेने पूर्ण व्हाव्यात ही त्यांच्याच चरणी प्रार्थना. हरि ओम.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना देखील स्वामींच्या प्रेमाचा कसा लाभ होत होता आपण या मनोगतातून ऐकले. स्वामीजी परमार्थ प्रवचनभरही सांगत असत आणि कधी एका वाक्यात देखील सांगत. एकदा असं म्हणाले की परमेश्वराला ओळखायचं आणि तदाकार होऊन राहायचं एवढाच परमार्थ आहे. पण हा प्रेमळांचा प्रांत आहे असं ते स्वामीजी म्हणायचे. आपल्यावर किती लोक प्रेम करतात आणि आपण किती लोकांवर निस्वार्थी प्रेम करतो याच्यावर आपला परमार्थ कसा चालला आहे ते अवलंबून असतं. परमार्थ हा नुसता बोलण्याचा विषय नाही आचरणाचा आहे. यशमान्नो द्विजते लोको हे व्हायचं आहे. संतुष्ट सततम योगी हे व्हायचं आहे असं म्हणायचं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या या प्रेमाचा अनुभव येत असे. एक आठवण मला आठवते स्वामी मकरंदनाथ यांच्या बाबतीत. स्वामी मकरंदनाथ आणि मधुराताई छोट्या मंदारला घेऊन आले होते केंद्रामध्ये. लहान होता अगदी पाना. स्वामींनी बाळाला मांडीवर घेतलं आणि सर्वांना दाखवलं. म्हणाले हा छोटा मकरंद बरं का हे आमच्या केंद्राचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. या मुलांवर उत्तमच संस्कार होणार. त्यांचे आई वडील इथे वाढलेले आहेत. स्वामीजी कौतुकाने बाळाकडे पाहत होते आणि नंतर एकदा म्हणाले की समर्थ ताने असताना त्यांना असंच नाथांनी मांडीवर घेतलं होतं असं चरित्रामध्ये आहे. अशा अनेक आठवणी आपल्या प्रत्येकाच्या बाबतीतच घडलेल्या आहेत. कर्णसाहेबांनी आता सांगितलं की त्यांचा विनोदी स्वभाव कसा होता. एकदा असं झालं की डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून सरला ते डोळा चोळत होत्या. तर लहान मुलाला कसं आपण समजवतो तसं स्वामीजी म्हणाले घडू नको हा का रडतेस बरं असं त्यांना विचारलं. पण त्याही पटकन त्यावर म्हणाल्या की अहो ब्रह्माची भेट होत नाही ना म्हणून रडू येत आहे आणि मग हसायला लागलं. असं हसत खेळत परमार्थ त्यांनी आपल्या अंगामध्ये मुरवलं असं त्यांचं. त्यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. सौभाग्यवती अमृता डोळे अभंग साजरा करू.
घनिया
पाया रे गोविंदा, व्याकुळ अंतर राही निरंतर, व्याकुळ अंतर राही निरंतर, नयनी से निर धर ते धर धर, नयनी से निर धर ते धर धर, दर्शन दे रे आता मजला, दर्शन दे रे आता मजला तुझा दाता, नंदलाला तुझा दाता, नंदलाला गोविंदा, गोपाया गोविंदा रे गोपाया रे गोविंदा रे गोपाया रे गोविंदा।
यानंतर डॉक्टर सीमा सौभाग्यवती सीमा तुळसरा आपले भाव प्रकट करेल। सद्भक्त शेखर परांजपे यांच्याकडे ध्यान केंद्र जे चालत असेल तेव्हा माझ्याकडे तेव्हापासून सीमा केंद्रामध्ये येते। लग्नानंतर ती मंतरला राहायला गेली आणि तिथून देखील ती दर शनिवारी निष्ठाने केंद्रामध्ये येते श्रवणासाठी। म्हणून मी मला भोगावला गेल्यावर असं वाटायला लागलं की आता आपण लांब किती आलो, आता कसं जाणार केंद्रामध्ये, पण हे ऐकल्यावरती मला लक्षात आलं की जर निष्ठा असेल तर काही शक्य आहे। ही तर काय संकेत आहे।
ओम श्री माधवनाथाय नमः, ओम श्री मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथांच्या आठवणी शब्दात बद्ध करून मांडणं हे म्हणजे एक आव्हान आहे, परंतु कर्नल साहेबांनी सुद्धा इथे रुमाल ठेवला होता हातात, तो पाहून माझं धाडस खरंच थोडस वाढलं। प्रथम ज्यावेळी मी स्वामीजींकडे आले त्यावेळी मी 11वीत होते। 1984 साली एका मैत्रिणी बरोबर श्री सत्यसाई निलयन येथे सत्संगासाठी आले होते। वातावरण मला अतिशय प्रसन्न वाटलं, शांतता आणि शिस्त मनाला भावली। स्वामीजींचं आगमन झालं। नमस्कार स्वीकारत सर्वांवर प्रेमळ नजर फिरवत स्वामीजी आसनावर स्थानापन्न झाले। त्यांच्या एका बाजूला श्री ज्ञानेश्वर महाराजांची तर दुसऱ्या बाजूला स्वामी स्वरूपानंदांची छोटीशी मूर्ती असे आणि अतिशय प्रेमाने त्यांच्या मस्तकावरून हात फिरवून स्वामीजी त्यांना फुलं अर्पण करीत। सद्गुरुं सच्चिदानंदम केवलम करुणाकरम ज्ञान योगेश्वरम वंदे ज्ञान देवम पुनः पुनः या भावपूर्ण प्रार्थनेने सत्संगाचा प्रारंभ झाला। साधकांनी विचारलेल्या प्रश्नांना स्वामीजी सविस्तर उत्तर देत होते। कुतूहलाने मी पाहत होते। यापूर्वी धर्म आणि देव यांच्या नावाखाली फक्त अंधश्रद्धा आणि दुबाडणूकच पाहिली होती। इथे तर सर्व प्रश्न देह मन बुद्धी आत्मा जीवन कशासाठी प्राप्तव्य काय या धरतीचे होते। आपण ज्याला नित्य अनुभवतो ते मन ते अस्तित्वात आहे का, त्या मनाच्या व्यापातून बाहेर कसं पडायचं, किंबहुना त्या मनाला आनंदरूप कसं करायचं, हे सर्व स्वामीजी अगदी सहजपणे सांगत होते। एका प्रश्नाला उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, देव आहे यावर तुझा विश्वास नसेना का, पण मी आहे यावर तर तुझा विश्वास आहे ना, तेवढा विश्वास परमार्थासाठी पुरे आहे। एवढा अवघड विषय इतक्या सोप्या पद्धतीने मी प्रथमच ऐकत होते। उत्सुकता निर्माण झाली, आपणही ध्यान करावं असं मला वाटू लागलं। खांडेकरांच्या घरी 1-2 वेळा ध्यानासाठी गेले, अनुग्रह देऊन ध्यान शिकवतात असं समजलं। मी स्वामीजींना विचारलं, मला अनुग्रह मिळेल का? ते ताबडतोब म्हणाले, हो मिळेल ना, उद्या सकाळी 8:30 भागेश्वर निवास मध्ये ये। सकाळी अनुग्रहासाठी घरी गेले, स्वामीजींनी बसायला सांगितले। बसताना श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीकडे माझी पाठ होऊ नये असा मी प्रयत्न करत होते। स्वामीजी म्हणाले, बैस बैस देव सर्वत्र। ध्यानाची प्रक्रिया सांगितली, अनुग्रह दिला, हा आता या खाली। स्वामीजींच्या या उद्गारांनी मी सावध झाले। नंतर ते म्हणाले, रोज ध्यान केल्याशिवाय जेवायचं नाही। 1984 ते 1994 या 10 वर्षांच्या काळात फर्ग्युसन आणि नंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला राहत होते। वेळ मिळे तेव्हा केंद्रात धावत येत असे. शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांसारखा ध्यान आणि परमार्थ हा विषय वाटत असे. अभ्यासाव्यतिरिक्त जबाबदाऱ्या नव्हत्या, व्यवहारी जगताचा स्पर्श अजून व्हायचा होता. स्वामीजींचे शब्द जसेच्या तसे तरल अंतकरणात खोल ठसत. स्वामीजी सांगत, ध्यान करण्यात मोठी मौज आहे, अंतर्मुख होऊन आपणच आपल्याला निहाळण्यात मोठी मजा आहे. जेव्हा डोळे मिटून शांतपणे एका ठिकाणी बसणं होतं, मनासहित पाचही इंद्रिय शांत होतात, बुद्धीची चेष्टा बंद होते, तेव्हा मन शांत झालं रे झालं की आत्मा स्वतःच आविर्भूत होतो. तो स्वयंप्रकाशित आहे, त्याला पहावं लागत नाही, धरावं लागत नाही. मनाची सर्व धराधर संपली म्हणजे तो स्वयंप्रकट होतो. एवढं सोपं आहे ते. स्वामीजींच्या दर्शनाने विलक्षण आनंद होईल, त्या आनंदाची ओढ लागेल. एकदा रंगपंचमीचा दिवस होता. स्वामीजी म्हणाले, आज रंगपंचमी, बाहेरचे रंग खूप खेळून झाले, आता अंतरंगात डुंबावं. जीवनाला खऱ्या अर्थाने रंग चढला पाहिजे, बाह्य रंगाला भुलू नये. वस्तुत रसमय असलेलं जीवन विकारांमुळे निरस होऊन गेले. परमेश्वराने विश्व निर्माण केलं मग ते वाईट कसं, तर मी आणि माझं या वृत्तींमुळे. भगवंताने आनंद सर्वत्र भरून ठेवला आहे, पण तो ग्रहण करण्यासाठी मन समर्थ पाहिजे. सद्गुरु अत्यंतिक सुखाची प्राप्ती कशी होईल ते सांगतात. साधकाच्या साधनेने सद्गुरूंना अतिव आनंद होत असतो. एकदा होळीचा सण होता. स्वामीजी म्हणाले, आज होळी, कामक्रोधांची होळी आणि आनंदाची बोंब. सुख आनंद हे तुझं स्वरूपच आहे. प्रकृतीच्या अंगाने होणाऱ्या एकाही गोष्टीची बाधा तुला नाही हे समजून घे. तत्क्षणी तू मोकळा. कुठल्याही क्षेत्रात अप्रामाणिकपणा फार काळ चालत नाही, परमार्थात तर अजिबातच नाही. जो आपला वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये घालवतो तो साधकच नव्हे. खंत करण्यात वेळ घालवू नये. लहान सहान चुका विवेकाने सुधाराव्यात. परमार्थात रडण्याचं काम नाही, इथे तळमळ आहे, त्या तळमळीने चालावं. एक दिवस असा उजडतो की आपल्याला कळतं, इतके दिवस मी ज्यासाठी साधना करत होतो ती गोष्ट माझ्या जवळच आहे. ज्ञानेश्वरी वाचावी असं मला वाटू लागलं. 12वीत असताना मी गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी संपादित केलेली सार्थ ज्ञानेश्वरी घेऊन आले. स्वामीजींना दाखवण्यासाठी केंद्रात घेऊन गेले. पहिल्या पानावर आशीर्वाद स्वामी माधवनाथ असं लिहून त्यांनी मोठ्या कृपेने माझ्या हातात दिले. स्वामीजींच्या सहज बोलण्यातून, प्रवचनातून, सत्संगातून सर्व प्रश्नांची उत्तर आपोआप मिळत, मनातील द्वंद्व शांत होत. ते सांगत, नेमकं काय करायचं आहे याविषयी संदेह नको. तरुणपणातच व्यायामाने शरीर उत्तम ठेवावं. बलहीन मनुष्य साधना कशी करणार? विषय भोगावेत पण मर्यादेत. मन ज्याने अमंगळ होईल, बुद्धी ज्याने नष्ट होईल, असे विषय त्याज्य असावेत. सर्व साधना देह मन बुद्धी शुद्ध करण्यासाठी, काम क्रोध लोभ प्रमाणात राहण्यासाठी. अनेक प्रलोभने जीवनात येतात, पण साधक त्यामुळे विचलित होत नाही. मान मरातप, दांभिकपणा, अहंकार टाकून द्यावा. आपण आपल्या अंतकरणात डोकवावं. आपण कुणाचा मत्सर करतो का? क्षुल्लक गोष्टींसाठी रागावतो का? आपल्या स्वार्थासाठी इतरांना दोष देतो का? आत एक आणि बाहेर एक असं वागतो का? पुष्कळदा संत अनुग्रहासाठी उभे असतात, साधकच त्यांच्यापासून पळत असतो. कारण अनेक मोह त्याच्या मागे असतात, सांसारिक अडचणी अनेक असतात. त्या सोडवण्यासाठी लागणारी बुद्धी ध्यानाने अधिक तीव्र होते. निर्मळ मनाने प्रश्न सोडवण्यास मदत होते. मुख्य साधना बरोबर आहे की नाही ते आपण किती संतुष्ट, नम्र, आनंदी, सहनशील झालो आहोत यावरून समजतो. कृती केल्यानंतर आत आनंद झाला पाहिजे. साधकाची आंतरिक स्थिती अशी असावी की तिचा प्रभाव भोवतालच्या परिस्थितीपेक्षा जास्त असावा. परिस्थितीत बदल होण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपली आंतरिक स्थिती शक्तिशाली बनवावी. इंटर्नशिपच्या काळात माझं बरेच दिवस केंद्रात येणं झालं नाही. परत आल्यावर सध्या कुठं असतेस अशी स्वामीजींनी विचारणा केली. आपल्याला माहिती नसलं तरी त्यांचं सगळ्यांवर लक्ष आहे हे जाणवलं. हॉस्पिटलच्या उद्घाटनापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. संपूर्ण विश्वासाने पेशंट त्यांचा देह तुमच्या ताब्यात दिसतात हे लक्षात ठेवून वागा. एकाच वाक्यात मार्गदर्शन केलं. 1991 मध्ये स्वामीजींना पॅरालिसिस झाला. हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर भेटीची परवानगी मिळाली. स्वामीजी बाहेरच्या खोलीत पलंगावर निजलेले होते, आपल्याच आनंदात निमग्न होते. भेटीला आलेले त्यांच्या देहाच्या अवस्थेकडे पाहून रडत होते. स्वामीजी सर्वांना धीर देत होते, तुम्ही दुःख करू नका, मला काहीही झालेलं नाही, मी देह नाही, व्याधी शरीराला लागलेल्या आहेत हे प्रारब्धाचे भोग आहे, भोगून संपवायचे. मी तर सच्चिदानंद परमात्मा. समजून घ्या, वेळ थोडा आहे, तडक साधनेला लागा, क्षण क्षण साधनेत घालवा, मोकळे व्हा, यात जन्मात मुक्त व्हा. स्वामीजींचा एक एक शब्द अंतःकरणात खोल शिरत होता. व्यासपीठावरून प्रवचन करताना त्यांच्या शब्दातून जी प्रसन्नता अनुभवाला येईल तीच प्रसन्नता देहाच्या या अवस्थेतही त्यांच्या शब्दात भरून राहिलेली होती. संतांची तळमळ कशी असते, गुरुप्रचिती म्हणजे काय, याचा प्रत्यय आम्ही घेत होतो. 1995-96 साली मातृत्वाची आणि व्यवसायाची जबाबदारी यातून वर्षभर केंद्रात येणं झालेलं होतं. तळमळ खूप होत असे. मे 96 मध्ये सर्व अडथळे पार करून केंद्रात आले. कार्यक्रमाच्या वेळा बदलल्या होत्या. पूर्व परवानगीशिवाय स्वामीजींची भेट नव्हती. त्यापूर्वी व्यक्तिगत भेटीचा प्रयत्न मी केव्हाच केला नव्हता. पण यावेळी मनाचं बंधन मोडलं. जयुराईला सांगितलं, मी लांबून आले आहे, मला लहान बाळ आहे, त्यामुळे 1 वर्ष केंद्रात येऊ शकले नाही. स्वामीजींच्या दर्शनाची खूप इच्छा आहे. जयुताईने घरात जाऊन स्वामीजींना निरोप दिला. त्यांनी मला आज बोलावलं. म्हणाले, ये, अगं किती दिवसांनी आलीस तू, मी तुझी वाट पाहत आहे. मला भाव अनावर झाली. सद्गुरु आपली वाट पाहतात आणि आपण त्यांना किती कष्ट घालले होते. मनोमन केंद्रात मी आम्ही त्यांचा निश्चय केला. त्यानंतर 2 महिन्यांनी स्वामीजींनी देह घेतला. खूप धक्का होता. आपल्याला सहज भेटणारे सावध करणारे स्वामीजी आता देहाने भेटू शकणार नाही, याचं अतिशय दुःख. त्यांना भेटण्यासाठी आता साधनच केली पाहिजे. मार्ग त्यांनीच दाखवला. मी सच्चिदानंद आहे. मनाला साधन करायचं, इकडे तिकडे नाही फिरायचं, स्वामी चरणी स्थिर राहायचं. स्वामीजींनी आपल्याला काय दिलं? आत्मदर्शनाचं अंतिम ध्येय दिलं, अंतर्मुख केलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही फळं दुरून पाहायला शिकलं, समाधानाच्या आपल्या फळाकडे वळवलं. परमार्थ प्रांतात सर्वात जास्त विश्वास सद्गुरूंवर, तर व्यवहारात स्वतःच्या आत्मविश्वासावर. व्यवहाराचे धक्के मनाला बसले, साधनेने सांभाळायला शिकवलं. स्वामीजी, तुम्ही आमच्या मनात स्थान मांडून बसला आहात. आमच्या आचार विचारात एक सूत्रता आहे का ते प्रतिक्षण पाहत आहात. तू कशी आहेस असं स्वामी मकरंदना जेव्हा विचारतात, तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असलेल्या आनंदाच्या वाटेवर आपण आहोत का याची तपासणी होते. त्या आनंदाच्या आड येणाऱ्या गोष्टी जास्त स्पष्ट दिसू लागतात. मिलिंदादा व्यासपीठावरून प्रवचनापूर्वी जेव्हा 1 वर सगळीकडे नजर फिरवता, तेव्हा तुमचा क्षणात सर्वांना जिंकणारा आयुष्य आठवतो. पंकजदादांचा प्रेमळपणा, सुनीलदादांचा मृदूपणा तुमच्या कृपादृष्टीची आठवण करून देतो. नित्य स्मरणात काम करणारे विलास काका, स्वामी कार्याशी एकरूप झालेले नाना आणि इतर सगळे साधक तुमच्या नित्य स्मरणात आम्हाला ठेवत असतात. स्वामीजी, आम्हाला भरभरून प्रेम मिळत आहे. निखळ आनंदाच्या मार्गावर पावलं टाकायला बोट धरून शिकवलं जात आहे. आमच्या हिताची सर्वस्वी जपणूक होत आहे. पुन्हा पुन्हा हेच मागणं, हे तात भवतई वक्तम शिशोर माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानम बुद्धी स्थैर्यम सदास्ते.
अतिशय भावपूर्ण असं हे मनोगत आपण ऐकलं. खरोखर स्वामींकडे जायला आपल्याला मिळालं, त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं, ते केवढं तरी भाग्य आपलं आहे. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची ऐशी अशी भेटी, जिही हरिधरीला मनी दिले संसार अशी पाणी. एक परमार्थाचंच ध्येय आपल्या समोर त्यांनी ठेवलं. त्यांनी सांगितलं की संपूर्ण विश्वामध्ये भगवंतांनी एक आनंदच भरून ठेवलाय. आपण आनंदाची जपणूक करायला पाहिजे, तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. परमार्थ हे करायला शिकवतो. परमार्थ जर खऱ्या अर्थाने रुजला तर कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. अशा या परमार्थ मार्गावर आपलं पुढचं पाऊल नेहमी पडत राहो अशी आपण स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया. यानंतर स्वामीजींची आरती सौभाग्यवती वनिता ते पोळ करतील. आपण मनोमन ऐकूया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई भक्तीने ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, गोपाळो तू ज्ञान देवी हजी सी अमृत ओवी जैसी जाणीव आगळी जाणीव आग अजाण भक्त आरती माधव नाथा आरती माधव नाथा मायेचे बंध तोडीसी क्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप कुण स्वरूप कुण जावीसी आरता आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर चित्ता माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्तीने पाई तीने पाई ठेवी तो माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। उस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।